मी ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. ऍक्शन.
मला सांगा सर, की लग्नामध्ये पण खूप धमाल होतात. मला आता बोलता बोलता स्नेहल, कारण माझी आता मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं की तुम्ही काय बँडवाले पळून आणले होते लग्नामध्ये. हे काय?
लग्न झालं माझं 2 डिसेंबर 2009 ला. जसं मी तुला म्हटलं तसं, माझी आर्थिक परिस्थिती खूपच म्हणजे काहीच नव्हती, माझ्याकडे पैसेच नव्हते. कुंकू सिरियल नुकतीच लिहू लागलो होतो, त्यामुळे जे काही थोडेफार पैसे मिळायचे. माझ्या लग्नात खरं तर नितेश राणे किंवा माझे अनेक राजकारणातले मोठमोठे मित्र, काही पक्षांचे मोठे नेते सुद्धा आले होते, पण ते इतक्या छोट्याशा ठिकाणी झालं. परिणय मंगल कार्यालय सिंहगड रोडला, जिथं पार्किंगलाही खरं तर जागा नाही, आणि आम्ही दोघांनी जो काही खर्च आला तो वाटून वाटून घेतला होता. आणि अत्यंत कमी खर्चात जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या सोबत मी माझं लग्न केलं होतं. एकदम धूमधडाक्यात लग्नातला डेंजर किस्सा एकच, की मी माझी शेवटची अक्षता पडेपर्यंत कुंकू सिरियलचा एपिसोड लिहित होतो. म्हणजे मी इकडं होतो, तिकडं सिरियल चालू, सीन तर हवे होते, अचानक शिफ्ट बदलल्या होत्या आणि माझ्या मते शरद पोंक्षेंच्या डेटचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून अचानक सीन लिहावे लागले होते. आणि मी शेवटची अक्षता पडेपर्यंत मोबाईलवरून तिकडं सीन लिहून देत होतो. शेवटी स्नेहल ओरडली की 600 लोक थांबलेत वेगळ्या, आणि आता पडणार आहेत अक्षता, ठेव तो मोबाईल. मी मोबाईल ठेवला आणि माझं लग्न सुरू झालं.
ऍक्च्युली सर, मी तुम्हाला अनेकदा बघितलं, जेव्हा आपण कॉफी घ्यायला जातो तेव्हा सुद्धा बघितलं की तुम्ही किती त्या लिखाणात असायचात, किती एपिसोड तिथल्या तिथे लगेच लिहून पाठवायचात. हे फार कमालीचं आहे. म्हणजे असं अचानक सुचणं आणि बरोबर तो सिक्वेन्स लक्षात ठेवून लिहिणं इज डेफिनेटली अ टास्क. कसं तुम्हाला जमतं माहित नाही, पण हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही लिहिताना लेखकांना अशी असं म्हणतात की अलोन प्लेस हवी असते, लोनली जागा हवी असते, शांतपणा हवा असतो. तुम्ही तर भर गर्दीमध्ये लिहित होतात सर एपिसोड्स. हे काय आणि तुम्हाला कसं सुचतं? हाऊ डू यू मॅनेज ऍक्टिंग पण, रायटिंग पण, डिरेक्शन पण, कसं करता तुम्ही मल्टी टास्किंग?
हे ना, पुस्तकांमध्ये वाचायला किंवा लिहायला किंवा सांगायला खूप चांगलं आहे की मी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लिहिलं वगैरे, असं काही नसतं. म्हणजे मी माझे 4000 एपिसोड मी माझ्या घरात बसून लिहिलेत. मी रेगे, देऊळबंद, मुळशी पॅटर्न, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, कुटुंब यासारखे सिनेमे माझ्या घरात बसून लिहिलेत रे. त्यामुळे लिखाणाला तुमची आवडीची जागा, रोजची सवयीची जागाच जास्त महत्वाची असते. कारण कवी ग्रेस यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते. मी ग्रेसांना हा प्रश्न विचारला होता एकदा की गुरुजी तुम्हाला सुस्त कसं काय, त्यावेळी ग्रेस असं म्हणाले होते की माझ्या नागपूरमधील धंतोली चौकातल्या घरातील माझ्या खोलीतील बाकड्याच्या गंजक्या खिळ्याचे एकदा का हुंदके मला ऐकू आले की माझं लिखाण आपोआप कागदावर यायला लागतं. जर कवी ग्रेसांसारखा माणूस लिखाणासाठी कुठं बाहेर न पडता स्वतःच्या रोजच्या टेबल खुर्चीला प्राधान्य देत असेल, तर आमच्यासारख्या सिरियल लिहिणाऱ्या माणसांना खरं तर लेखक म्हणायचं की नाही हाच प्रश्न आहे. पण आमच्यासारख्या लेखन करणाऱ्या माणसांना असं थंड हवेचं ठिकाण, अलोन प्लेस असं काही नसतं. लिखाण हे रोजच्या जागेवरच उत्तम होतं.
बरं, तुमची ना मला एक गोष्ट फार आवडते, तुम्ही ना कमालीचा कॉन्फिडन्स देता. म्हणजे मला आठवतं की देऊळबंदच्या सेटवर जेव्हा मी आले, तुम्ही एकटं फोन केला, आरजे तुला यायचंय. तुम्ही जो काय कॉन्फिडन्स देता ना सर, तो कमालीचा देता. म्हणजे खरंच एखादा लंगडा माणूस सुद्धा उठून चालायला लागेल एवढ्या तुमच्या शब्दांमध्ये बळ आहे. बिलीव्ह मी, आय मीन इट. सो मला सांगा की तुमचा हा कॉन्फिडन्स कसा आला आणि तुम्हाला कोणी कॉन्फिडन्स एवढा दिला?
मला हा कॉन्फिडन्स माझ्या आई वडिलांकडून आला. माझे आई वडील शेतात काम करणारे शेतकरी आहेत. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, ते ज्या ज्यावेळी धान्य पेरायचे ना शेतात आणि ते पावसाची वाट पाहत बसायचे 2-2 महिने, तर मी त्यांना म्हणायचो दादांना की दादा नाहीतरी पाऊस पडतच नाहीये ना, तर कशाला पेरायचं ना, ते धान्य पण वाया जातं ना. त्याच्यावर माझे वडील हसले होते आणि म्हणाले होते की कसं आहे रे, पाऊस पावसाचं काम करतो, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं काम केलं पाहिजे. कदाचित 2 दिवसाच्या पावसावर पण मी पेरलेलं उगवून येईल, एवढी मी पेरलेल्या धान्यात ताकद आहे. तर ते जे कॉन्फिडन्स आहे माझ्यातला, तो माझ्या त्या शेतकरी वडिलांमधून आलाय. हा कॉन्फिडन्स त्या रोजच्या जगण्यातून आलाय
आणि आशेतून आलाय. मला वाटतं की आशा प्रत्येक वेळेस ठेवणं क्या बात आहे. मला आता सांगा की तुमचा मुलगा जेव्हा तुम्हाला झाला, फार गोड आहे तो, एकतर तेव्हा तरी तुम्ही स्नेहल सोबत होतात का, तेव्हाही तुम्ही सिरियल लिहित होतात किंवा डिरेक्शन मध्ये होतात?
नाही नाही, तेव्हा मी खरं तर खूप काम करत होतो, पण स्नेहलला खूप वेळ द्यायचो त्या काळात. आमचा तिघांचे जन्म, म्हणजे मी, माझी बायको आणि मुलगा, हे खूप गंमत आहे. कारण खऱ्या अर्थाने दिवाळी ही फक्त आमच्या घरात साजरी होते असं माझं माझं म्हणणं आहे, कारण माझा जन्म 11 नोव्हेंबर 1974 वसुबारस पहाटे, त्यानंतर माझ्या बायकोचा जन्म 1985 13 नोव्हेंबर दिवाळीतला पाडव्याची पहाट, आणि माझ्या मुलाचा जन्म 26 ऑक्टोबर 2011 लक्ष्मीपूजन. त्यामुळं दिवाळी आमच्या घरात ही खऱ्या अर्थानं धमाल साजरी होते. दिवाळी पहाट कार्यक्रम चालू होता झी मराठीचा, त्याचं मी लिखन केलं होतं, काम पण करत होतो बालगंधर्वला पहाटे. तो कार्यक्रम संपला आणि मी हॉस्पिटलला गेलो, आणि दुपारी 1 आमचे चिरंजीव लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्माला आले. ही खूप चांगली आठवण आहे माझ्यासाठी.
रेगे फिल्म जी इतकी नावाजली गेली, मला वाटतं प्रत्येकानेच खूप अभ्यास केला ह्या फिल्मच्या वेळेस कॅरेक्टरसाठी, म्हणून तुम्ही इतकी कमालीची ती लिहिली होती, तर रेगे फिल्म बद्दल काही सांगा ना सर.
रेगे 101% अभिजित पानसेचं डोक्यातनं आलेला प्रकार आहे. आम्ही ज्यावेळी त्या गोष्टीवर डेव्हलप करायला बसलो, ते माझं पहिलं लेखन खरं तर चित्रपट म्हणून, कारण ते रिअल घटनेवर बरंच आधारित होतं. त्यातले एन्काउंटर, त्यातले पोलीस ऑफिसर, ही बऱ्यापैकी खरी खरी होती. त्यामुळं अभ्यास पूर्ण ते लिहिणं हे माझ्यासाठी आणि अभिजित पानसाठी खूप टास्क होतं. त्यामुळे मी आणि अभिजित 2.5 वर्ष त्याचं लेखन करत होतो, आणि अभिजित पानसे 10 वर्ष त्या गोष्टीवर काम करत होता.
आणि देऊळबंद तर मला वाटतं त्यांनी रेकॉर्ड तोडले, इतकी कमालीची फिल्म तुम्ही केली, तर हा विषय तुम्ही समर्थांसाठी म्हणून लिहिला होता का? कारण कमर्शियली तर खूप सक्सेसफुल झाली ही फिल्म.
चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी, कैलास वाणींची इच्छा होती की मला स्वामींवरती असा एक चित्रपट करायचा आहे ज्याच्यात विज्ञान आणि अध्यात्माची सांगड असेल. स्वामी समर्थ म्हणजे अंधश्रद्धेच्या कंबरड्यात पहिली त्यांनी लाद घातली, त्यामुळे असा चित्रपट माझ्या निर्मात्यांना हवा होता. त्यांच्यासाठी तो चित्रपट लिहिला. दिंडोरीला एक गुरुपीठ आहे जे स्वामी समर्थांशी रिलेटेड काम करतं आणि अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करतं, गरिबांना अर्थसहाय्य, कॅन्सरच्या रुग्णांना मोफत ऑपरेशन्स, अशा अनेक गोष्टी ते करतात. त्यांच्यासाठी आम्ही हा चित्रपट लिहिला. स्वामी भक्तांनी तो चित्रपट यशस्वी केला, ज्यांनी खूप बॉक्स ऑफिसवर कलेक्शन्स केलं. देऊळबंद या चित्रपटाचं जर सगळ्यात मोठं श्रेय असेल तर ते निर्माते कैलास वाणी आणि मोहन जोशींची भूमिका, कारण मोहन जोशींच्या अभिनयानं त्या चित्रपटाला खूप वरती नेलं.
ओके, रिकाम्या जागा भरा. मला हा प्रश्न विचारलेला अजिबात आवडत नाही.
मला कुणीही माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही विचारलेलं अजिबात आवडत नाही.
पण आज तर मी विचारलं.
नाही, तुला माझं ते लाईफ माहिती होतं, ते तुझ्या समोर आमच्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट होत्या म्हणून ते विचारलं, आणि ते मला लोकांशी शेअर करायला खूप आवडलं.
अशात माझ्याकडनं हे उत्तम काम होतंय.
माझ्याकडनं सध्या मुळशी पॅटर्नचं दिग्दर्शन खूप अप्रतिम होतंय.
रिकाम्या वेळेत हे करायला आवडतं.
मला रिकाम्या वेळात फक्त आणि फक्त व्यायाम करायला आवडतो.
बरं, मला तुमचं डाएट सांगा ना, म्हणजे जर मी आता फ्रीज उघडलं तर कुठल्या 5 गोष्टी मिळतील ज्या तुमच्या डाएट मध्ये?
तू जर आता माझं फ्रीज उघडलं तर तुला पालकच्या भाजीची एक गड्डी मिळेल जी मी रोज खातोच. त्यानंतर तुला मोड आलेली मटकी मूग मिळतील, गाजर काकडी खूप प्रमाणात मिळेल, आणि चिकन मिळेल.
वा, चांगलाच डाएट चालू आहे. बरं, मला माझ्या आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट ही वाटते.
पुरुषोत्तम करंडक जिंकला ती.
मला सर्वात मोठा जेव्हा चेक मिळाला तेव्हा मी ही गोष्ट घेतली.
मी माझ्या आईला साडी घेतली होती.
किती पेमेंट मिळालं होतं
त्यावेळी? मला ना खरं अंगुगाव फक्त 7,000 रुपये मिळाले होते, पण मी देवी अहिल्या पिक्चर शूट करत होतो इंदोरला, तिथून मी आईला ती संबलपुरी ती कुठली साडी असते ना ती तिथली फेमस, ती साडी घेतली होती.
आणि आजच्या इंटरव्ह्यू मधली आवडलेली गोष्ट कुठली?
आजच्या इंटरव्ह्यू मधलं म्हणजे तुझी कंटिन्युटी प्रश्न विचारण्यामधली. खरं सांगू का आरजे, मी तुझं कौतुक करत नाही तुझ्या तोंडावर, पण माझ्या मते तू 1 ऑफ द बेस्ट आरजेस आत्ताची. कारण का तर तू उत्तम, खूप सुंदर आणि फ्लुएंटली बोलते म्हणून नाही, तुला तू ज्या शहरात रेडिओ जॉकी म्हणून काम करते त्या शहरात प्रत्येक क्षेत्रात काय घडतं याची माहिती आहे. कारण तू फक्त कामासाठी मला फोन नाही करत, तू एरव्ही पण मला फोन करते, तू विनोद सातोला भेटते, तू पुण्यातल्या कलाकारांना भेटते, उद्योजकांना भेटते, तू अनेक पुण्यातल्या सामाजिक उपक्रमांमध्ये जाते. म्हणजे रेडिओ व्यतिरिक्त तू हे शहर, या शहराचं जगणं सतत अनुभवत असते, म्हणून तुझ्या बोलण्यामध्ये पुणे शहर इतकं सुंदर दिसतं आणि पुणे शहर तुझ्यात जाणवतं लोकांना.
खूप खूप धन्यवाद सर इतक्या छान शब्दांसाठी. मुळशी पॅटर्न किंवा देऊळबंद 2 मध्ये आता काय होणार आहे त्याची खरंच आम्हा सगळ्यांनाच उत्सुकता आहे. थँक्यू सो मच आज इतक्या गप्पा मारल्याबद्दल.
खूप खूप धन्यवाद.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.
Action!
Got it!